આજ છે દૈનિક સુભક્તિ પર બોધ 19 ફેબ્રુઆરી. જીવે મારનારી ઠંડી. તો આપલી આજ્ઞા પૃથ્વીવર પાઠવતો, ત્યાં શબ્દ ફાર વેગાને ધાવતો. સ્તોત્ર સંહિતા 147:15. આજ રાત્રી આમચા કિચનચ્યા ફ્રીજચે તાપમાન મિનિયાપોલીસચ્યા બહારીલ તાપમાનાપેક્ષા 40° જાસ્ત ગરમ અસેલ. ઉદયચે ઉચ્ચ તાપમાન 0°પેક્ષા 5° ખાલી અસેલ હે પ્રભુકડું આહે. તો આપલી આજ્ઞા પૃથ્વીવર પાઠવતો, ત્યાં શબ્દ ફાર વેગાને ધાવતો. તો લોકરી સારખે હિમ પાડતો, રાખે સારખે દવાચે કન પસરતો. તો આપલ્યા બર્ફાચા ચુર્યા પ્રમાણે વર્ષાવ કરીતો, ત્યાં ગારઠ્યા પુડે કોણ ટીકે. તો આપલા હુકુમ પાઠવું તે વિતળવતો, તો આપલા વારા વહાવતો તેવા પાણી વાહું લાગતે. સ્તોત્ર સહિતા 147:15-18. ती अशी थंडी आहे जिच्याशी तुम्ही बालिश खेळ खेळत नाही. ती जीवघेणी थंडी आहे. मी दक्षिण कॅरोलिनाहून मिनोसोटाला आलो तेव्हा मी स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी गरम कपडे घातले. परंतु माझी कार नादुरुस्त झाल्यास मला ज्या जीवनरक्षक वस्तूंची गरज पडेल त्या वस्तू मात्र मी सोबत घेतल्या नव्हत्या. एका रविवारच्या रात्री मी चर्चमधून घरी परतताना अशाच थंडीत माझी गाडी नादुरुस्त झाली. तेव्हा सेलफोन नव्हते. गाडीत माझ्याबरोबर माझी पत्नी आणि 2 लहान मुलं होती. पण तो रस्ता मात्र निर्जन होता. तेव्हा हा रस्ता धोकादायक असल्याचे माझ्या अचानक लक्षात आले आणि लवकरच तो रस्ता खूप धोकादायक असा ठरला, कारण त्या रस्त्याने कोणीही ये जा करीत नव्हते. मला दूरवर कुंपणातून एक घर दिसले. शेवटी मी एक बाप आहे. कुटुंबाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य. मी कुंपणावरून उडी मारून आत शिरलो आणि धावत त्या घराकडे गेलो आणि दरवाजा ठोठावला. तिथे राहणारे घरातच होते. मी कारमध्ये माझी पत्नी आणि 2 लहान मुले असल्याचे त्यांना सांगितले आणि ते आम्हाला आत घेतील का अशी मी त्यांना विचारणा केली. त्यांनी आम्हाला आत घेतले. ही अशी थंडी आहे ज्यात तुम्ही धोका पत्करू शकत नाही. हा असा मार्ग आहे ज्याविषयी देव म्हणतो, मग गरम असो वा थंड, उंच असो वा खोल, तीक्ष्ण असो वा बोथट, किंचळणारा असो वा शांत, प्रकाशमान असो वा अंधकारमय, माझ्याशी खेळू नकोस. मी देव आहे. या सर्व वस्तू मी बनवल्या आहेत. जसा उन्हाळ्याचा उबदार वारा आणि सौम्य पाऊस आणि रात्रीच्या मंद चांदण्या आणि तलावाचा काठ आणि शेतातील फुले आणि हवेतील पक्षी, तसे ती मजविषयी साक्ष देतात. या थंडीतही आमच्यासाठी एक अभिवचन आहे. परमेश्वर आम्हाला स्पर्शजन्य त्वचा आणि ऐकणारे कान देऊ करो.